ऑडिओ पिटारा सुनना जरूरी है.
या भागात आपण ऐकणार आहोत की बंड्या राजू काकांना क्लासेस सुरू करण्यासाठी सांगतो, पण ते ऐकत नाही. दुसऱ्या दिवशी समृद्धीचा नवरा राजेश शहाण्यांच्या घरासमोर जाऊन भांडण करत असतो. मग काय होतं, चला ऐकूया. सोसायटी मीटिंग मध्ये घडलेल्या प्रकारामुळे नंदिनीला कळून चुकलं होतं की राजेश शहाण्यांच्या सर्वांशी तुटकपणे वागण्याचं खरं कारण काय आहे ते. त्यांना सगळ्यांचा राग येतो, ते काही भाई बोलतात हेच सगळ्यांना दिसायचं, पण त्याच्या मागे खरं कारण काय आहे हे कुणालाच दिसायचं नाही. बंड्याने ठरवल्याप्रमाणे तो आपल्या पुढच्या वाटचालीला लागला, पण काय करायला हवं होतं ते त्याच्या डोक्यातच येत नव्हतं. खूप विचार करून मग त्याला एक युक्ती सापडली होती. राजेश शहाणेंनाही आता बंड्याचा चांगलाच लळा लागला होता. ते रोज त्याच्या येण्याची आतुरतेने वाट बघत असायचे. आता त्यांच्यामध्ये इतकी छान मैत्री झाली होती की दोघं दिवसाही भेटायला लागले होते. दोघं अगदी तासन तास गप्पा मारत बसायचे. चेस, लुडो, कॅरम असे बरेचसे खेळ खेळत त्यांचा वेळ जायचा. राजेश शहाणे खूप हुशार व्यक्ती होती. त्यांना प्रत्येक क्षेत्राचं अफाट नॉलेज होतं. ते दररोज बंड्याला गणित शिकवण्यासोबतच मायथॉलॉजी, हिस्ट्री, सायन्स सारख्या इतर खूप विषयांवर सुद्धा चर्चा करायचे, ज्याने बंड्याच्या जनरल नॉलेजमध्ये खूप वाढ झाली होती. दररोज घरी आल्यावर बंड्या नंदिनीला एक ना एक नवीन गोष्ट सांगायचा. नंदिनीला फार आश्चर्य वाटायचं की घरात बसून राहणाऱ्या या व्यक्तीला एवढं अफाट नॉलेज कसं काय आहे. आता असेच 15 दिवस होत आले होते. मोहनच्या टूरची अवधी वाढली होती. त्याला यायला 10 दिवस अजून लागणार होते. ही बातमी ऐकून बंड्या फार खुश झाला होता, कारण त्याला अजून 10 दिवसांचा वेळ मिळाला होता. एरवी असं काही ऐकल्यावर तो बाबांवर फार नाराज झाला असता. संध्याकाळी जेव्हा राजू काकांकडे गेला तेव्हा त्याने बोलता बोलता त्यांना विचारलं, काका तुम्ही इतकं छान शिकवता, तुम्हाला इतकं नॉलेज पण आहे, तर तुम्ही स्वतःचे क्लास का नाही सुरू करत? गणित तर तुम्ही किती छान पद्धतीने शिकवता. मी कधीच कल्पना सुद्धा केली नव्हती की मी इतक्या सहजपणे गणित सोडवू शकतो, पण आता पहा ना कितीही मोठं कॅल्क्युलेशन का असे ना मी पटकन सोडवतो. आधी एखाद्या मॉन्स्टर सारखा वाटायचा हा विषय मला. असं वाटायचं की कधीही आपल्याला खाऊन टाकेल. माझ्यासारखे अजून कितीतरी मुलं असतील ना काका ज्यांना गणिताची भीती वाटत असेल, तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करा ना. नाही रे बाळा, मला हे नाही जमणार. तुला माहिती आहे ना की लोक माझ्याविषयी काय बोलतात ते. मग कोण आपल्या मुलांना माझ्याकडे पाठवेल? जाऊ दे, तू येतोयस ना माझ्याकडे, एवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. पण काका. पण बिण काही नाही. काही गोष्टी अशा असतात ज्या लहान मुलांना कळत नाही, तुलाही त्या नाही कळणार. आणि तू शिक ना माझ्याकडून, आणि मोठा झालास ना की तू दुसऱ्यांना शिकव, एकूण एकच गोष्ट आहे ना. नाही काका, मी कितीही विचार केला ना तरी तुमच्या इतक्या हुशार कधीच नाही होऊ शकत. पण खरं सांगू, मला ना तुमच्यासारखं बनायचंय. कुणी जर मला विचारलं ना की मोठं होऊन तुला काय बनायचंय, तर आता माझं हेच उत्तर असणार की मला राजू काकांसारखं बनायचंय. बंड्याने असं म्हटल्याबरोबर राजू काका जवळजवळ ओरडून म्हणाले, नाही असं अजिबात बोलायचं नाही, आणि माझ्यासारखं होण्याचा विचार तर मुळीच करायचा नाही. तुला माझ्यासारखं नाही बनायचंय, समजलं? तुला माझ्यासारखं नाही बनायचंय, लक्षात ठेव. आणि ते 2 मिनिटं शून्यात बघत बसले. मग बंड्याकडे बघून खोल आवाजात म्हणाले, आज तू लवकर जातोस का बाळा? मला थोडं बरं वाटत नाहीये, मी आराम करतो जरा, आपण उद्या भेटू, चालेल? हो काका चालेल, पण तुम्हाला काही लागलं तर आवाज द्या, नाहीतर फोन तरी करा, ठीक आहे? हो ठीक आहे. राजेश शहाणेंच्या डोळ्यांमध्ये कौतुक स्पष्ट दिसत होतं. लहान असून सुद्धा किती समजतं या मुलाला. पण बंड्याने आपली जिद्द सोडली नाही. त्याने राजू काकांना क्लासेस सुरू करा म्हणून परत परत सांगायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी फ्लोअरवर काहीतरी हल्लागुल्ला सुरू झाला होता. नंदिनी हॉलमध्ये पेपर वाचत बसली होती. समृद्धीच्या नवऱ्याच्या दिनेशच्या जोर जोराने बोलण्याचा आवाज ऐकून तिने दार उघडलं आणि बाहेर डोकावून पाहिलं. दिनेश राजेश शहाणेंच्या बंद दारासमोर उभा राहून ओरडत होता. समृद्धी आणि फ्लोअरवरची इतर काही लोक त्याच्या अवतीभोवती गोळा झाली होती.
सोडणार नाहीये मी तुम्हाला राजेश शहाणे, मला चांगलंच माहिती आहे की हे सगळं तुम्हीच केलंय. मी आत्ताच्या आत्ता सोसायटीच्या ऑफिसमध्ये जाऊन तुमची कंप्लेंट करतो, बघाच तुम्ही.
काय झालं भाऊजी, तुम्ही असे ओरडताय कशाला? नंदिनीने विचारलं तर समृद्धी तिच्याकडे वळून कमरेवर हात ठेवत म्हणाली,
आल्या वकिलीन साहेबा आल्या, मला वाटलंच होतं की ह्या येतील.
दिनेश ह्यांना सांगून टाकणार आहे सगळं.
खूप क्लोज आहेत ह्या त्या राजेश शहाणेंच्या. आणि दोघं नवरा बायकोने एकमेकांकडे कुत्सितपणे हसून बघितलं आणि हातावर टाळी दिली. तेवढ्यात राजेश शहाणे दार उघडून बाहेर आले आणि दिनेश आणि समृद्धीकडे बघून जोरात ओरडले. काय, तुमच्या बोलण्याचा अर्थ काय? देवाने जीभ दिली आहे तर काही बोलायचं का? बस उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. आपण काय बोलतोय, कुणाबद्दल बोलतोय, निदान ह्याच तरी भान ठेवा.
हे बघा साहेब, कोणाशी कसं आणि काय बोलायला हवं याचं ज्ञान तुम्ही आम्हाला दिलं नाही तर बरंच होईल. तुमच्यासारख्या माणसाकडून काही शिकावं लागेल एवढे वाईट दिवस नाही आलेत आमच्यावर. तुम्ही आज हे जे काही काम केलंय ना याची कंप्लेंट मी करणारच आहे. आता बघूया तुम्ही हा फ्लॅट रिकामा करून जाता की नाही ते.
दिनेश सारख्या उद्धट माणसाशी वादावादी करण्यात काहीही अर्थ नाहीये हे समजून नंदिनी आणि राजेश शहाणे आपापल्या घराच्या आत निघून गेले. दुपारी रखमाबाई नंदिनीच्या घरी स्वतःहून आल्या होत्या. त्यांच्याशी बोलताना नंदिनी आणि बंड्याला काही अशी माहिती मिळाली होती की ज्याने खूप गोष्टी क्लिअर झाल्या होत्या. रखमाबाई नंदिनी आणि बंड्याला काय सांगतात हे आपण ऐकूया पुढच्या भागात.